चितर क्रमांक 26 परकाशात चालणे. या माणसाच्या इकडे पहा, हा अंधारात चालला आहे. हा बायबल वाचत नाही की परमेश्वराशी बोलत पण नाही. त्याले माहित नाही की तो कोण आहे आणि कुठे चालला. त्याले ठोकर लागेल आणि खाली पडेल. त्याच्या तोंडावर पहा, तो भेदरला आहे. आता या माणसाला पहा, याच्याजवळ बायबल आहे. त्याच्यामुळे देवाचा प्रकाश त्याच्या पाशी आहे. त्याला माहित आहे तो कोण आहे आणि का बर या जगात राहते. याच्या पाशी येशूवर विश्वास ठेवल्यानं पापाची क्षमा आणि शांती आहे. याच तोंड पहा, त्याच्यावर समाधान आणि भरोसा दिसते का नाही. येशून म्हटलं, मी जगाचा प्रकाश आहे. जर कोणी माया मांग येईन तो अंधारात चालणार नाही. तुम्ही कोणासारखे आहात, येशू पाशी या. तुम्ही या चांगल्या समाधानी भरोशाच्या मनुष्याच्या सारखे बनू शकता.